ईष्ठायच समिष्ठायच नमःपूर्वजायच परजायच नमो मध्यमायच अपगल्भायच नमो जघन्यायच बुद्धियायच नमस्तोभ्यायच प्रतिसर्यायच नमो याम्यायच क्षेम्यायच नम उर्वर्यायच खल्यायच नमश्लोक्यायच अवसान्यायच नमो वन्यायच कक्षायच नमश्रवायच प्रतिश्रवायच नम आशुषेणायच आशुरथायच नमशूरायच अवबिन्दकेच नमो वर्मिणेच वरूथिनेच नमो बिल्मिनेच कवचिनेच नमश्रुतायच श्रुतसेनायच नमो दुन्दुभ्यायच हनन्यायच नमो धुष्णवेच प्रमृषायच नमो दूतायच प्रहितायच नमो निषङ्गिणेच शुधिमतेच नमस्तीक्ष्णेशवेच युधिनेच नमस्त्वायुधायच सुधन्वनेच नमस्कृत्यायच पथ्यायच नमःकाट्यायच नीप्यायच नमःसूद्यायच सरस्यायच नमो नाद्यायच वैशन्तायच नमःकूप्यायच वट्यायच नमो वर्षायच वर्षायच नमो मेघ्यायच विद्युत्यायच नम ईघ्रियायच तप्यायच नमो वात्यायच रेश्मीयायच नमो वास्तव्यायच वास्तुपायच। सद्यस्त राधिका परम पूजनीय स्वामीजींच्या आठवणी
केंद्रामध्ये स्वामींची प्रवचने होत असत, स्वामी सत्संग घेत असत। याशिवाय बुधवारच्या वगैरे केंद्रात इतर साधक थोड्या वेळ निरूपण करत किंवा मनोगत व्यक्त करत असत, तेव्हा शेवटची 5-10 मिनिटं स्वामी उत्स्फूर्तपणे काही बोलत असत। एका केंद्रात स्वामी म्हणाले, परमार्थामध्ये बोलणं ही एक गोष्ट आहे, त्याच्यानंतर करणं ही दुसरी गोष्ट आहे, आणि होणं ही एक तिसरी गोष्ट आहे। त्यापैकी बोलणारे पंडित पुष्कळ असतात, करणारे त्याच्यापेक्षा थोडे असतात, आणि होणारे तर मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्ध येईल। म्हणून करण्याकडे लक्ष जास्त पाहिजे। परमार्थ हा आचरण्याची गोष्ट आहे। बोलण्यासारखं आपण करतो की नाही पाहिलं पाहिजे। बोलतोय दयेवर पण प्रत्यक्षात आहे निर्दय, बोलतोय ध्यानावर नामावर पण 5 मिनिटं ध्यानाला बसेल तो शपथ, असं आपलं होतंय की काय, असं आपलंच आपल्यावर सारखं लक्ष पाहिजे। आपण करण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर आपल्याला मदत करतो। साधकाने अंतर्मुख असलं पाहिजे। अंतर्मुखतेमध्ये आपल्याला आपला विचार असतो, आणि अंतर्मुखता भंग पावली की नेहमी हा कसा आहे तो कसा आहे असा दुसऱ्याचा विचार असतो। म्हणून बाकीच्या फालतू विषयांना रजा देऊन स्वरूपावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तरच आत्मानंद शक्य आहे। हे आत्मसुख आपण भोगायला पाहिजे। साधना केल्याखेरीज होत नाही, नुसतं बोलून काही होत नाही। स्क्रीनिंगवर 1000 ग्रंथ वाचले आणि मारली टिअर टँकमध्ये उडी तर काय होणार, बुडणार। तसंच ज्ञानेश्वरी उपनिषद सगळं मुखोद्गत ग्रंथामध्ये सगळं लिहिलेलं आहे, पण आपल्यामध्ये काही उतरलेलं नाही असं होता का नाही। प्रेमळ स्वभाव, नम्र मृदू भाषण असलं पाहिजे। कोणाच्याही मनाला जर आपल्याकडून धक्का लागला तर आपल्याला क्रेश व्हायला पाहिजे। आपले डॉक्टर सरदेसाई आहेत, ते सत्वगुणी आहेत। त्यांना एकदा एकाने विचारलं, तुमची आई तुमच्याकडे राहते का? डॉक्टर म्हणाले, नाही मीच आईच्या घरात राहतो। स्वामी म्हणाले, हा परमार्थ आहे। उत्तम गुण अंगात बाणवणं हा परमार्थ आहे, पण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं बोलत स्वामींनी केंद्र संपवलं। एके दिवशी अचानक स्वामींनी मला विचारलं की आता तुला नोकरी करायला लागून 6-7 महिने झाले आहेत, बँकेत किती पैसे शिल्लक ठेवले आहेत? मी सांगितलं 700. स्वामी म्हणाले, 700 एवढे कमी का बरं? पगाराच्या मानाने शिल्लक अगदीच कमी आहे, एवढ्या सगळ्या पगाराचं काय करतेस? मग स्वामी हळूच विचारलं की तू घरात पैसे देतेस का? यावर नकारार्थी मान हलवत मी म्हटलं, सुरुवातीला 2-3 महिने मी सगळा पगार वडिलांजवळ देत होते, पण ते म्हणाले की तुलाच वापरायला पैसे असू दे, म्हणून सगळा पगार त्यांनी मला परत दिला. आणि मी प्रथमच पैसे कमवत होते म्हणून घरातल्या सगळ्यांसाठी आणि काही जणांसाठी प्रेझेंट आणण्यासाठी मी पैसे खर्च केले. स्वामी हसत होते, म्हणाले, बरोबर, काही हरकत नाही, पण आता पुढच्या महिन्यापासून एक करायचं की पगार झाला की सगळा पगार माझ्याकडे आणून द्यायचा. भारतवरचा पगार महिन्याच्या 10 तारखेला होत असे. 11 तारखेला पगार काढून मी स्वामींकडे दिला. स्वामींनी तो त्यांच्या कोपरीच्या खिशात ठेवून दिला. नंतर थोड्या वेळाने अगदी आठवण झाल्यासारखं म्हणाले, आतापर्यंत तुझे भरपूर पैसे खर्च करून झाले, त्यामुळे आता तुला पैसे नको असतील ना? मी म्हटलं, अहो, मी आता वडिलांकडून पैसे घेत नाही, मग मला थोडे पैसे लागतात ना. स्वामी निश्चिलपणे म्हणत होते, पण तुला पैसे पाहिजेतच कशाला? सकाळी घरून डबा नेते, रात्रीचं जेवण घरीच असतं, कंपनीत जायला यायला कंपनीची बस आहे, ऑफिस सुटलं की केंद्रात येते, केंद्रातून घरी जाते, संपला दिवस, पैशाचा आणि आपला संबंधच कुठे येतो? मी काही न बोलता शांतपणे बसून राहिले. हातशी सौ सरला सरसून तिथे होत्या. त्या माझ्या बाजूने बोलत म्हणाल्या, अहो, तुम्ही तिला मिळून 300 रुपये तरी द्या, आयत्या वेळेला तिला कधी पैसे लागले तर ती काय करणार? मग स्वामींनी, पहिले 100 रुपये अगदी आनंदाने हे घे 100 रुपये असं म्हणत दिले. दुसरे 100 रुपये मात्र नाईलाज झाल्यासारखा चेहरा करून दिले. आणि तिसरे 100 रुपये आता अगदी देवत नाहीये तरी पण देतो असा चेहरा करून दिले. नंतर आम्ही सगळेच हसायला लागलो. दर महिन्याला मी पगार देत असे तेव्हा दर वेळेला आता तुला पैसे नको असतील ना अशीच सुरुवात करून स्वामी अशाच पद्धतीने 300 रुपये देत असत. स्वामींच्या प्रत्येक कर्मात आनंदाची रसनिर्मिती असेल. नंतर मला बरोबर घेऊन जाऊन स्वामींनी जनता सहकारी बँकेत माझं सेव्हिंग अकाउंट उघडलं. नंतर 1-2 पगारांची रक्कम एकत्रित करून त्याची FD करायला सुरुवात केली. त्या FD वर पहिलं नाव माझं आणि दुसरं नाव स्वतः स्वामींचं असेल. असं सेव्हिंग वर्षानुवर्ष चालू होत आणि त्या सगळ्या पावत्या स्वामींकडे असत. हेतू हा की ज्यांना एकटं राहायचं आहे त्यांनी आर्थिकदृष्ट्या पूर्णतः स्वतंत्र असावं आणि भावनेच्या आहारी जाऊन सगळे पैसे खर्च करून टाकू नये. अशा प्रकारचं आर्थिक नियोजन स्वामींनी अनेकांच्या बाबतीत केलेलं आहे. केवळ आणि केवळ स्वामींमुळे फक्त 11 वर्ष सर्व्हिस करून मी माझ्यापुरती का होईना आज आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. अर्थात यासाठी माझ्या वडिलांचाही मला संपूर्ण पाठिंबा होता. कधी कोणाला आर्थिक अडचण आली तर व्याजाचा बोजा पडू नये म्हणून सहसा स्वामी कोणाला कर्ज काढू देत नसत तर स्वतः पैशांची मदत करत असत. मला 2-व्हीलर घ्यायची होती, एखाद दुसरी FD मोडून पैसे देणं सहज शक्य होत, पण स्वामीने FD मोडू दिली नाही. स्वतःजवळचे कॅश 14,000 रुपये दिले. स्वामींना दरमहा 1,000 रुपये द्यायचे आणि काही अमाऊंट शिल्पीत टाकायची असं ठरलं. स्वामी म्हणाले, त्या 14,000 हिशेब तीच ठेव. 14 महिने ओळीने पैसे दिल्यानंतर 15व्या महिन्यात मला प्रश्न पडला की स्वामींना असं कसं सांगू की आता तुमचे पैसे घेऊन झाले, म्हणून मी 15व्या महिन्यात पण त्यांना 1,000 रुपये दिले. स्वामीने हातात पैसे घेतले आणि हातात म्हणाले, तुला पैसे देणं फायद्याचंच दिसतंय, तू मुद्दल पण देणार आणि वर पैसे पण देत राहणार. स्वामींशी व्यवहार करणं जमत नाही वाटतं, माझ्या इथे ठीक आहे पण बाकी ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. स्वामीने ते 1,000 रुपये FD करण्यासाठी दिले. निम्न भरली या विणे आणि ढळोस नेणे स्वामी असे होते. मी ज्यांच्यामुळे स्वामींकडे यायला लागले त्या माझ्या वडिलांच्या मामी सौ अलकनंदा इनामदार त्या अनेक वर्ष स्वामींकडे ज्ञानेश्वरी श्रवणाला येत असत. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्यामुळे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. पूर्वीच्या काळी डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर 2-3 दिवस दवाखान्यात राहावं लागत होते आणि निदान महिनाभर उजेडाकडे बघायचं नाही, वाचायचं नाही इत्यादी प्रकारची काळजी घ्यावी लागत असे. आणि मामी अत्यंत तंतोतंत नियम पाळणाऱ्या होत्या, त्यामुळे काही दिवस त्या प्रवचनांना येऊ शकल्या नाही. ऑपरेशन झाल्यानंतर स्वामीने जीवजी चौकशी केली की कसं झालं ऑपरेशन, किती खर्च आला वगैरे. मी त्यांना सांगितलं की 1000 रुपये खर्च आला, अर्थात ही 28 वर्षांपूर्वीची घटना आहे. स्वामींनी पुढे अगदी सहज विचारलं की हा एवढा खर्च कोणी केला. तर खरं असं होतं की सौ मामींच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप हिवाळा आणि कृतज्ञता होती आणि मी नोकरीही करत होते. म्हणून घरातली मोठी माणसं नको म्हणत असताना सुद्धा मी जबरदस्तीने ऑपरेशनचे पैसे खर्च केले होते. स्वामींना एवढं सगळं कुठे सांगायचं, म्हणून त्यांना फक्त म्हटलं की मी माझ्याजवळचे पैसे दिले. स्वामींना आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. थोड्या वेळाने स्वामी त्यांच्या कोपरीतून 1000 रुपये काढून मला द्यायला लागले. मी विचारलं मला का पैसे देतात. स्वामी म्हणाले अगं ऑपरेशनसाठी 1000 रुपये खर्च आला आहे, तुझ्याकडे असू देत पैसे. मला धक्काच बसला. मी स्वामींना म्हटलं अहो मला घरातून कोणी पैसे खर्च करायला सांगितलेले नाही आहेत, मी हट्ट करून पैसे दिले आणि तुमच्याकडून पैसे घेतले तर सगळे रागवतीलच मला. यावर स्वामी म्हणाले त्या आपल्या साधक परिवारातले आहेत आणि त्या किती वर्ष ज्ञानेश्वरीला येत आहेत, मला पण थोडं काही करू देत त्यांच्यासाठी. खर तर आमच्या मामी जुन्या काळातल्या होत्या. त्यांच्या सबंध आयुष्यात त्या प्रत्यक्ष स्वामींची जाऊन 10 वाक्य तरी बोलले असतील की नाही कुणास ठाऊक, पण स्वामींच्या बोलण्यात त्यांच्याविषयी हिवाळा आणि त्याचबरोबर एक प्रकारचा आदरभाव स्पष्टपणे दिसत होता. स्वामी पैसे देत होते आणि मी नाही नाही म्हणत राहिले. मग स्वामी म्हणाले आता असं करूयात, मी तुला 500 रुपये देतो तेवढे तू घे आणि याचा कुठे उच्चार नसे. स्वामींची ठामपणे वागणं बोलणं कधी जमत नसते आणि स्वामींचा तो जिवारा आणि आदरभावही बाजूला सारणं शक्य नव्हतं. त्यामुळे मला खरं तर ते पैसे अजिबात घ्यायचे नव्हते, तरी पण मी ते घेतले. जगाच्या सुखोद्देशासाठी स्वामी शरीर वाचा मानस याचबरोबर त्यांचं धन पण खर्च करून टाकत होते.
विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग आई काजी तुम्ही बस भागवत आई काजी तुम्ही बस भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल सत्य कराल सत्य करा विष्णुमय जग विष्णुमय जग कोण्याही जीवाचा नगरो मथार कोण्याही जीवाचा नगरो मचार वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग विष्णुमय जय तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमय
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा
वाळवंटी चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
चंद्रभागेचा काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा
गजर हरी नामाचा
गजर हरी नामाचा झेंडा रोविला गजर हरी नामाचा झेंडा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी त्याला भेटला ज्ञानाचा त्याला भेटला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा
यावि तुसा गजर हरि नामासा भिन्नरोविला पंचतत्वची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीत जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा म्हणे संतांचा निळा गोपाळांचा दाव मांडिला यावितुसा गजर हरि नामाचा रोईला यावितुसा गजर हरि नामाचा निळा रोईला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला काठी डाव मांडिला डाव मांडिला डाव मांडिला
तिचं नाव विचारायला मी विसरलो एक गाणं म्हणेल अँड देन प्लीज एक्सप्लेन द मीनिंग
I'm gonna let it shine, this little light of mine. I'm going to let it shine, this little light of mine. I'm going to let it shine, let it shine, let it shine, let it shine.
It's a short one. The meaning of the song is that the light in my heart, I am going to, even if it is very small, I'm going to shine it out to the whole world.
कोडाई चॅनलला त्याच्या शिबिरासाठी म्हणून ती अमेरिकेहून आली आणि मोठ्या योगायोगाने आपल्या इथे आली. काल बुधवारी भेटायची वेळ असते तेव्हा सांगतोय तुला इथे घेऊन आली. तेव्हा हे गाणं तिने म्हटलेलं होतं. मनाने बुद्धीने विचाराने सतत स्वामीजी बरोबर कसे राहायचं, कृपया आपण मार्गदर्शन कराल का असं. फार मोठी गोष्ट आहे, फारच मोठी. ही एवढी मोठी गोष्ट साधण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कशा कराव्यात हा खरा प्रश्न. खूप मोठी गोष्ट कशी करावी हा प्रश्न. छोट्या छोट्या अनेक गोष्टी करूनच शिकतो. मामामध्ये खूप प्रेम निर्माण होते आणि नाम घेताना अंतरंगता प्राप्त झाल्याची सांगितलं. प्रत्येक नाम आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जात आहे आणि परमात्म्याचा स्पर्श होतो आहे असं प्रत्येक नामात झालं पाहिजे, प्रत्येक नामाच्या वेळी झालं पाहिजे. तर सतत स्वामीजी बरोबर आहे. सतत म्हणजे नाम घेतो आहोत त्यावेळेला स्वामीजी बरोबर राहण्याचे एक एक जे प्रसंग आहेत आपल्या जीवनामध्ये येणारे, तर ते आपण उत्तम जर निभावू नामाच्या वेळेला, प्रार्थनेच्या वेळेला, पूजेच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला, साधनेच्या वेळेला, तरी सतत स्वामीजी बरोबर राहायला शिकू असं मी म्हणतो. कधी कधी असं होतं की साधनेच्या वेळेला देखील स्वामीजी बरोबर आपण त्याच्याऐवजी कदाचित असं होतं की आपण कुठेतरी बाजारात खरेदी करत असतो साधनेच्या वेळेला, आपण कोणाशी तरी बोलत असतो, कोणाशी तरी भांडत असतो, कधीतरी आपल्या मनातलं एखादं दुःख उगाळत असतो, आठवत असतो, ज्या अलीकडे घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा फार मोठा ठसा आपल्यावर असतो, तात्पुरता असला तरी त्याच चिंतन आपण करत असतो. ऑफिसमध्ये आपल्या एखाद्याशी जमत नाहीये, एखाद्या ठिकाणी आपला वारंवार संघर्ष होतोय, भाऊ बंद आहे, संघर्ष होतोय, तर साधना करताना देखील खरं म्हणजे साधनेत किंवा सद्गुरूंच्या जवळ नसताना आपण भाऊबंधांशी संघर्ष करत असतो. नामाच्या वेळेला नामात राहणं म्हणजे स्वामीजी बरोबर असणं. सतत द्या सोडून नामाच्या वेळेला जेव्हा आपण बसून नाम घेऊ, काय थोडा वेळ आपण नाम घेत असू, अर्धा तास, पाऊण तास, एक तास, तेव्हा जरी आपल्याला जमवलं, माझ्या मते सगळ्या जीवनाचा विचार नको करायला. चालू क्षणाचा विचार फक्त केला तर मग प्रत्येक चालू क्षण मिळून सर्व जीवन होत. सरळ सरळ निसटले जाणारे जे क्षण आहेत तर ते क्षण सोडून किंवा त्याचा विचार न करता, त्याचे नियोजन न करता फार मोठ्या उद्दिष्टाचा विचार करणं यांनी फारसं काही साध्य होणार. म्हणून सतत जर स्वामीजी बरोबर राहायचं असेल तर साधनेच्या वेळेला केवळ साधनेमध्ये राहिले असं मी असं म्हणणार नाही की ध्यानाच्या वेळेला तुमच्या मनात विचार का उठता असं मी तुम्हाला विचारत नाही आणि ते उठतात म्हणजे मग तुमचं फारच मोठं चुकत असं मी तुम्हाला म्हणत नाही. मी असं म्हणतोय की त्यावेळेला आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी राहण्याकरता काय करायला हवं हे आपल्याला माहिती आहे. ते तर करू, ते तर आपण करू. विचाराचा साक्षी होऊन हे तर आपण करू, आपल्या हातात आहे. विचाराचा साक्षी झाल्यानंतर जी अमन अवस्था ही नो माइंड स्टेट, त्या अमन अवस्थेमध्ये आपोआप आपण स्वामीजींच्या जवळ जाऊ, स्वरूपाच्या जवळ जाऊ, परमात्म्याच्या ठिकाणी जाऊ, परमात्म्याची प्रतिती आपल्याला येईल. नामाच्या वेळेला आपण जे सगळीकडे फिरत राहतो, नाम चालू आहे आणि आपली भगवंती चालू आहे, रामरक्षा म्हणतो आहे आणि रामरक्षा म्हणताना कधी म्हणायला सुरुवात केली आणि कधी संपली कळलं नाही, इतकं विचार करत करत अवांतर विचार होत रामरक्षा म्हटली भिंगडी केली असं तर नको. त्यामुळे या अशा जेवढा प्रश्न व्यापक तेवढा असा निरर्थकच विचार. साधनेच्या वेळा जमू, गणिताचा पेपर जर असेल तर गणिताच्या पेपरच्या वेळेला शिक्षक आपल्याला काय सांगतात की प्रथम सोपी सोपी गणित सोडवा, मग तुलनेने थोडी अवघड आहेत ती गणित सोडवा, आणि मग फारच अवघड आहेत अशा गणितांना नंतर वेळ द्या असं सांगतात. तर सोपी गणित सोडवता येते. सोपी गणित म्हणजे ध्यानाच्या वेळेला ध्यानच करण्याचा कसोशीनी प्रयत्न करा, साक्षी राहण्याचा कसोशीनी प्रयत्न करा. नाम घेत असताना नाम घेणारा मी परमात्म स्वरूप ही भावना कधी नको विसरायला. ज्याचं नाम घ्यायचं आहे तो आणि मी मुळातच एक आहोत ही भावना कधी नको विसरायला. राम राम म्हणता रामची होईल रे ही भावना न विसरता नाम घ्यायला शिकू असं आपण करतो. नाम हे नंतर अगदी अगदीच माध्यम होऊन जात आणि नाम हे अगदी माध्यम म्हणून राहून आपण तर परमात्म्याशी पूर्णपणाने एकरूप झालेले आहोत आणि त्या भावनेतून खाली न येण्यासाठी नाम हे अत्यंतिक सहाय्यभूत होत आहे. म्हणजे मधूनच खाली यायला पाहतो आहे पण नामामुळे परत परमात्म्याची परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होत आहे. नामामुळं परमात्म्याच्या ठिकाणची स्थिरता तर सोडाच पण आपण संसारात वावरतो असं नाम आपण नाही घेत असं आपण ठरवूनच नाम घेतो. परमार्थाच्या ज्या कृती आहेत तर त्या कृती या सतत परमात्म्याबरोबर राहण्यासाठी वापर तेवढा वेळ. मग आपण जे काही करत असू आपण सकाळी तास दीड तास ध्यानाला बसत असतो, मधून अधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण स्मरण करत असतो. जेव्हा स्मरण करू तेव्हा त्यावेळा तर साधूच साधू असं म्हणतो. रात्री संध्याकाळी आपण केंद्रात येतो तेव्हा आपण स्वामीजींबरोबरच केंद्रात असतो, परमात्म्याबरोबरच असतो, पण तेव्हा स्वामीजींबरोबर राहू असं होण्याची शक्यता आहे की केंद्रात आलो अगदी बसलो पण सारखी कुठेतरी कुजबूज चाललेली होती. खरं आपल्या केंद्रात असं होती कोणाच्या तरी पिशवीचा सारखा आवाज येत होता आणि डिस्टर्ब व्हायला होत होता, कोणाचा तरी मोबाईल वाजत होता, किंवा सारखं पुढे सरका पुढे सरका असं करत होते. आपण जरी समूह असलो केंद्रात आल्यानंतर तरी देखील आपण आणि स्वामी असे दोघच आहोत असं तर ठरवता येईल. तुम्ही पाहू नका की स्वामीजी 200 लोकांमध्ये बसले, स्वामीजी माझ्याबरोबर बसले असं तुम्ही पाहू शकता. फक्त मी आणि स्वामी असे आहे ध्यानाला आपण बसलेलो आहे, रविवार तर सद्गुरूंबरोबर ध्यानाला बसलेलो आहे. ते आणि मी असे दोघच आहोत. डोळे मिटल्यानंतर तर आतच ते आहेत, बाहेर ते आहेतच याची एक प्रसन्न जाणीव राहील, पण आतच ते आहेत. ते आणि मी अत्यंत अद्वैतच झालेला आहे अशा भावाने आपण बसू, आपल्या स्वतःवर आपण प्रयोग करू असं म्हणतो. साधनेच्या वेळा तर सांभाळायचा प्रयत्न करू. श्रवण करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अवधान एकले बीजे म्हणजे सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. वन पॉइंटेड अटेन्शन, एकल अवधान, अशा प्रकारे लक्ष देऊन कि जे स्वामीजी बोलतील ते जसं तसं आज माझ्या येऊन पडतात, मध्ये कुठल्याही विचाराच्या भरती नाही. श्रवण देखील करता आलं पाहिजे. श्रवण करताना जर कसला अडथळा असेल तर मधून आम्ही श्रवण करत असताना आपले जे विचारचक्र चालू होते तर एक अडथळा पडतो. आपण पूर्वानुभव अशी काढून पाहत असतो, आपण अनुमोदन देत असतो, आपण आश्चर्यचकित होत असतो, आपण असं म्हणत असतो की नाही नाही हे असं नसेल, हे असं असेल, आणि त्याच्यात पुढची दोन चार वाक्य जरी निघून जातात, निसटून जातात, आपल्या मनात उठणाऱ्या चक्रामुळे निसटून जातात. म्हणून श्रवण हे करता आलं पाहिजे. आपण ज्यांच्याकडून श्रवण करतो आहोत त्यांच्याशी एकता होता आलं पाहिजे. ते कोणत्या विचाराच्या पातळीवरून सांगताय आणि आपण कोणत्या विचाराच्या पातळीवरून ऐकतोय, ते जे सांगतायत ते आपल्या कणवे करता सांगतायत. एखादी गोष्ट आपल्या विचारात नसेल आणि त्यांनी सांगितली तर ती आपल्या हिताकरता सांगितली, आपल्याला नावं ठेवण्यासाठी सांगितली नाही. कधी कधी अहंतेने श्रवण होते, अति अहंता ठेवून माणूस श्रवण करतो. त्याला असं वाटत राहतं की मी माझ्याच मालाच उद्देशून, म्हणजे जर चांगलं खूप अतिशय अनुकूल असं श्रवण जर झालं तर जणू मलाच सांगत होत. आणि कधी कधी आपल्या एखाद्या गुणांच्या बाबत अथवा अवगुणांच्या बाबत आपल्यालाही माहीत असलेलं. पारमार्थिक गुण सांगत असताना कसं असायला हवं आणि कसं नसायला हवं असं सांगत असताना जे नसायला हवं ते आपल्या ठिकाणी आहे असं म्हटलं तर ते आपल्यावर वैयक्तिक टीका करतायत की काय असा भाव कदाचित निर्माण होतो. हे फार मोठे अर्थ आहे. सद्गुरूंच्या मन बुद्धी आणि विचार असं जे म्हटलं आहे त्याच्याही आत अति शुद्ध स्वरूपापासून ते खरं म्हणजे स्फूर्तीने बोलत असतात. त्यांच्या एका प्रेमाचा अखंड रज्जू आपल्यापर्यंत पोचत असतो. आपण कोणत्याही कारणाने तो कठोरतेने त्याच्याकडे न पाहता अंतःकरणातून आणि अंतःकरणाच्याही आतून जर श्रवण केलं तर त्या श्रवणाने त्यांचा आणि आपला एक प्रकारे सेतू साधला जातो श्रवणामध्ये. आणि हे श्रवणाच्या वेळेला जर साधलं तर दिवसामध्ये कित्येक क्षण असे असतात की तेव्हा ते तसंच आहे अशी स्मृती राहते. आपल्या एकट्याच्या करता स्वामीजी बोलताहेत, आपल्याशी बोलताहेत, आपल्या हिताकरता बोलताहेत, आपल्याला एवढा मोठा वेळ देत आहे. तुलनेनी मी तुम्हाला आठवड्यातून एक तास दिला आणि केंद्रात मी 5 तास बोलतो आहे तर तुम्हाला 1 तासाचं जास्त कौतुक वाटतं, पण 5 तास कोणाला दिलेलं आहे? तुम्हालाच दिलेलं आहे. याचं विस्मरण होत. ही जी स्वतंत्र भेटीची ही इच्छा असते ती इच्छा देखील किंचित आपल्या एकट्या करता ते आहेत अशा भावनेची असते, पण सर्वांमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा देखील आपल्या आपल्या बरोबरच केवळ ते आहेत यांनी तेवढा मोठा असतात. कधी कधी असं असतं की देहाचं भाग्य असतं की सद्गुरूंची संगत मिळते तेव्हा ती नाकारणारी असा त्याचा अर्थ नाही. जर त्यांची आठवड्यातून एकदा वैयक्तिक भेट मिळत असेल तर जरूर घ्यावी, ती कधीही नाकारू नये, कारण तो बोनसच समजावा. ती राधिका आहे, कांचन आहे, निरंजन आहे, त्यांना हा बोनस मिळाला, त्यांच्या देहाचं भाग्य. पण मी सर्वांकरता बोलतो आहे, तर हे काळ आहे की ज्या काळामध्ये आपण श्रवण करतो तर तो देखील त्यांनी आपल्याला दिलेला खूप मोठा वेळ आहे. अशा भावाने आपण आपल्या देहाचंही तसं भाग्य असेल तर तशीही संगत कधी ना कधी तरी आपल्याला मिळेल, जेवढी मिळेल तेवढी लाभत आहे. पण ही श्रवणाच्या वेळेला जी संगत मिळालेली असते त्याचा फार विलक्षण परिणाम होतो. सगळ्या दिवसाच्या दिवसावर प्रभाव पडतो. दिवसामागून दिवस प्रभावाखाली जातात, मग साधना त्या प्रभावाने होते. म्हणून अत्यंत जागरूकतेने संतांची संगत जितकी मिळेल तितकी घेणं आणि अत्यंत जागरूकतेने साधना करत असताना त्याच्यात ही संतांची संगत आहे अशा प्रकारचा भाव ठेवणं हा सतत स्वामीजींबरोबर राहण्याचा अगदी पायाभूत असा विचार आहे, पायाभूत असा मार्ग आहे. आणि मग प्रत्येकाची जशी कुवत असेल तसे अगदी भाऊसाहेब गुंडी भाऊसाहेब महाराज शेतकऱ्यांना कोणतरी विचारायला आलं की मी तुमच्यावर भाऊसाहेब मूठ मारू का स्वप्नात, तर भाऊसाहेब म्हणाले की महाराजांना विचार आणि खुशाल ना. अशा प्रकारे सतत सतत महाराजांबरोबर आपण आहोत असा अशा भावामध्ये भाऊसाहेब राहत होते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत महाराजांचं स्मरण आहे, आणि देह गेला की महाराजांशी जाऊन विकृत व्हायचे, त्यामुळे मरणाची भीती. ही सोपी गणित जी आहेत तर ती सोपी गणित आपण देशाकडे जास्त लक्ष दिल्याचं मला आपली केंद्रातली उपस्थिती जी काही असेल, तुम्ही आठवड्यातून एकदा येत असाल, दोनदा येत असाल, रोज येत असाल, दिवसातून कोणी कोणी दोनदा येऊ शकतात सकाळी ध्यानानंतर आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला कसं जमेल कसं, पण ही संगती फार सरळतेने आपण झाली आणि या संगतीतूनच आपल्या ठिकाणी जाणीव निर्माण करतात. ही जाणीव आपल्या ठिकाणी प्रेम निर्माण करते, साधनेविषयी प्रेम निर्माण करते, आणि सद्गुरूंच्या देहासंबंधी देखील अत्यंत प्रेम निर्माण करते. जनास वाटे हा असावा, सर्व काळ नित्य नवा, सतत नित्य नूतन अशी त्यांची संगती आणि त्याबद्दल असणार प्रेम हे वारंवार हृदयात दाटून यावे, त्याच्यातून अधिकाधिक समर्पण घ्यावं. जेव्हा समर्पण खूप सखोल असं होईल तेव्हा त्या सखोल समर्पणाच्या वेळेला कर्मामध्ये देखील आठवणं शक्य आहे. दळीता कांडिता गाई न अनंता अशा प्रकारे कर्म करत असताना देखील शक्य आहे की सतत सद्गुरूंचं सान्निध्य आहे. काही कर्म बौद्धिक असतात, जसं बँकेत आम्ही बेरगा मारायचो तेव्हा स्वामीजी आपल्या बरोबर आहेत आणि बेरजाही मारतोय असे दोन विचार शक्य नाही. पण स्वामीजी आपल्या बरोबर आहेत हा विचार फार बुडाशी असावा, खात्रीनी असावा, आणि वरून बेरीज मारावी, वरून काय जी कामं असतील ती कामं करावी. ही खात्री म्हणजे मला असं म्हणायचं की एखादी स्त्री आपण स्त्री आहोत हे कधी विसरत नाही, त्याच्यासाठी घोकंपट्टी करायला लागत नाही. बापरे हे काम करत असताना मी स्त्री आहे हा भावच विसरून गेला तरी देखील तो तिच्यापाशी असतोच. स्वामीजी म्हणत असत एखादा ब्राह्मण आपण ब्राह्मण आहोत असं भोकत नाही आणि जाधव दाखवत फिरत नाही, जर सारखं दाखवायला लागला हे बघा तरच उलट शंका घ्यायचं कारण की हा ब्राह्मण आहे की नाही. एखादा पुरुष आपण पुरुष आहोत हे कधी विसरत नाही, तसे आपण सद्गुरूंचे आहोत हे कधी विसरू नये, मग आपण सद्गुरूं बरोबरच आहोत असं समजा. अशा वेळेला मन एखाद्या वेळेला आवश्यक अशा सांसारिक चिंता योजना बनवणं, अवघड अवघड संसारातल्या गोष्टी निपटायचा प्रयत्न करणं असं करण्यामध्ये गुंतलेलं असेल तेव्हा स्वामीजींची आठवण झाली नाही असं वाटेल. पण ते खरं नसतं, आठवण असते तेवढा भाग संपला की परत आपण त्या स्मरणामध्ये येतो. काही वेळा अशा आहेत की त्यावेळेला चोवीसही तास आपण जरी म्हटलं सततही आपण म्हटलं तरी देखील परमात्म्याची अथवा स्वामीजींची अथवा स्वरूपाची अशी विशेष आठवण न होणं चांगलं. उदाहरणार्थ झोप, झोपेत अशा दोन आठवणी ठेवता येणार नाही. झोपेच्या वेळेला सुषुप्ती गाढ निद्रा हीच श्रेयस्कर. सतत जाग असल्याची भावना आणि स्वामीजी आपल्याबरोबर आहेत अशी भावना ही आरोग्यपूर्ण मनाची स्थिती नाही. झोपेत जर असेल तर झोपेत गाढ निद्रा आवश्यक आहे. महाराज असं म्हणत असत की नाम घेत घेत झोपावं, गाढ निद्रेमध्ये लीन व्हावं. उठल्याबरोबर जर नाम आलं तर ही जी झोप होती ती नामकारणीच लागते. पण झोपेत ही नाम घेतो आहे तर लोक भंभरून जाईल असं होऊ शकत नाही. त्यामुळं सततचा अर्थ देखील आपण समजून घेतो. आपल्या बोधाचं स्मरण हे स्वामीजींच्या बरोबर आपण आहोत असं स्मरण असत. माझ्या असं लक्षात येत की परमार्थ देखील हे शब्द खूप चांगले आहेत. स्वामीजींबरोबरच परमार्थही यशस्वी होणार असतो. सगुणाच्या संगतीमध्येच परमार्थ यशस्वी होतो. केवळ ध्यान करणं आणि सद्गुरूंच्या संगतीत ध्यान करणं याचा फरक आहे. सद्गुरूंची संगत ज्यांना लागते, संगत याचा अर्थ 24 तास नाही, संगत म्हणजे वारंवार त्यांची होणारी भेट. आणि मग जेव्हा त्यांची भेट नाही अशा वेळेला त्यांचं अतिशय त्याच व्यवधानामध्ये राहणं, त्यांच्याच आठवणीमध्ये राहणं, तत् चिंतन, तत् कथन, अन्योन्यम, तत् प्रबोधन, यामुळं खरं म्हणजे सगळा परमार्थ यशस्वी. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं जे समर्थ म्हणतात त्याचा हा असाच अर्थ आहे. सगुणाचा आधार घेऊन, कारण त्याच्यामुळं कारण ते शांत बोलतो, कारण ब्रह्म आपल्याशी बोलत असतो, चालत असतो. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभाविण प्रीती आणि त्याचा एक विलक्षण प्रभाव जो आपल्यावर पडतो त्या प्रभावामुळे मग थोडीशी तुलनेने कठीण अशी गणित आणि त्याच्यापेक्षाही अवघड अशी गणित तीही सुटतात. मला फार अवघड गणितांची काळजी वाटत नाही, त्यावेळेला तर ते आपल्या बरोबरच असतात. मला आठवत की माझे वडील गेले, अशी अवघड गणित परमात्मा प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधीतरी घालतो. पण त्यावेळेला आपल्याला गणित सोडवायला देखील पण आपण सगळ्या गणितांकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे. ती मात्र रोज चांगली सोडवली पाहिजे. त्यामुळे मग अवघड गणित शिकायला मग त्यावेळेला ते आतून आपला कब्जाच घेतात, आपला ताबाच घेतात, आपल्यालाच बाजूला सारतात. आपल्या ठिकाणी कुठून धैर्य यायचं काही कळायला मार्ग नाही. आपण कुठून बोधात वाचतो न ठरवता कळायला मार्ग नाही. आपण कुठून शांतपणाने तोंड देतो कळायला मार्ग नाही. ते सगळं आतूनच घडत. आपल्या स्वतःच देखील आजारपण जर असेल तर त्या आजारपणाच्या वेळेला कुठून आपल्याला आतून धीर येतो काही कळायला मार्ग नाही. साधक तर मरणाची देखील पर्वा करत नाही प्रसंगी. असे साधक मी पाहिलेले आहे की मरणाची देखील भीती वाटत नाही. फक्त तुमचं स्मरण राहत. ते ऋणवेपण देखोनी अंगी आम्ही आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. म्हणून ही जी गणित आहेत याच्या नंतर असणारी सोपी सोपी गणित म्हणजे भगिनी वर्गा करता स्वयंपाक आदी करणे आपल्या सगळ्यांकरता भगिनी अथवा पुरुष असतील आपली वैयक्तिक जी कामं आहेत नानादी तर त्यावेळेला आपण सद्गुरूं बरोबर आहोत अशा प्रकारचा भाव ठेवणं पुरुष सुप्त श्री सुप्त असं काही म्हणत अथवा नामस्मरण करत अथवा केवळ त्यांचं स्मरण करत अथवा त्यांच्या चिंतनात काही कामं आपण निश्चित करू शकतो. आणि मग त्यांनीच सांगितलेल्या बोधाप्रमाणे भगिनी आपल्या मुलांना जेव्हा वाढतात बोलायला तेव्हा मुलांच्या डोळ्याच्या आत परमात्मा पाहणं त्यांना खरंच कठीण काही नाही जाणत नाही. त्या ममतेने पाहतात माझा आहे या भावनेने पाहतात. त्याच्याऐवजी त्याच्या डोळ्यात परमात्मा पाहायला लागावं शिकावं. ऑफिसमध्ये आपले जे मित्र आहेत अविरोधपणाने आपल्याशी राहणारे त्यांच्याकडे केवळ मैत्री भावनेने न पाहता त्यांच्याही डोळ्यात परमात्मा पाहायला सोपं आहे शिकावे. विश्वास टाकावा, विश्वास द्यावा, विश्वास घ्यावा अशा प्रकारे वर्तन करावा. निसर्गाच्या डोळ्यात परमात्मा पाहणं सोपं आहे. ढग भरून आले परमात्मा पाहिला. वारं वाहत आहे परमात्मा पाहिले. निसर्गाच्या अंतःकरणात परमात्मा पाहणं सोपं आहे. आपण सद्गुरूंबरोबरच आहोत स्वामीजींबरोबरच आहोत असा विचार ठेवणं सोपं आहे. आणि आपल्या आत सतत अहम आत्मा हे कधीही विसरू नये असाही वारंवार प्रयत्न करणं हेही तुलनेने मग सोपंच आहे. अवघड गणित नाही आहे. वारंवार देहबुद्धीवर येतो. देहबुद्धीवर आल्यावर थोडीशी मौज वाटावी हसावं की कसा विसरलो कसा फसलो परत आज मला यायचं आहे असं ठरवावं आणि जावं की जिथं स्वामीजी आहेत तिथं करता येणं शक्य आहे. जेवायच्या वेळेला एखादा पदार्थ आवडीचा आहे आणि पाव मारताना जाग यावी आणि जरा हसावं की अरे विसरत होतो पण आता नाही न विसरता जेवून तो प्रयोग करून बघेल. जसं स्वरूपानंद भात चालवला चार भात घेतले तोपर्यंत अनुसंधान होतो पण पापड मोडला तेव्हा अनुसंधान मोडलं असं इतकं बारीक निरीक्षण स्वतःच. अशा अशा पद्धतीने आपण जितके प्रयोग करू जर तुम्ही थोडेसे उंच राहत असाल लिफ्ट नसेल जिन्यानी चढण्याची उतरण्याची सवय असेल तर पायरी गणित नाम घेत आपण जाऊन येऊ शकतो. महाराजांकडे एक साधक आहे त्या गोंदवल्याच्या महाराजांकडे नंतर तो गोंदवल्याला तो राहिला. त्याला कोणत्या कारणाने देशुद्धी आली, म्हणजे पाप खूप वाढण्यात होता डोक्यात आणि तो देशुद्ध झाला. त्याचा अंतकाळ जेव्हा आलेला होता, महाराज म्हणाले त्याच्या डोक्यावर पाणी होता, त्याच्या डोक्यावर अभिबादली पाणी ओतल्यानंतर तो लगेच रामरक्षाचा त्यांचं स्तोत्र म्हणायला सावध झाला, जागा झाला आणि स्नान करताना स्तोत्र म्हणायचं. हे इतकं भिनलेलं होत आणि त्याच्यातच त्यांनी देह ठेवला. या गोष्टी इतक्या भिनाव्या आणि जाणीवपूर्वक सज्जतेने आपल्या ठिकाणी याव्या, मेकॅनिकली नाही, अशा पद्धतीने जर आपण केलं तर मग मनाने बुद्धीने विचाराने मनाने बुद्धीने आणि विचाराने सद्गुरूंच्या जवळ राहणं हे सजनाबरोबर राहता असेल, पण मन रहितते मध्ये सद्गुरूंच्या जवळ राहणं हे फार आनंददायी आहे. वारंवार मन रहितता यावी. बुद्धीने तर अनुकूल तर्क करता येतो, पण बुद्धी ही कशी आहे, वाचली कशी असते, आपण प्रतिकूल तर्क देखील करू शकतो. बुद्धीने सततच अनुकूल तर्क बुद्धीला करत राहावा आणि सद्गुरूंबरोबर राहावं हे खरंच आहे. पण तर्कशून्य होऊन स्वरूपाला प्राप्त होणं अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही आहे. तर्करहित होण्याचा अभ्यास करणे आत्मा हा तर्करहितही सापडतो, तर्काने सापडत नाही. नैषा तर्क आणि मती राहतनिया अशी श्रुती आहे. बुद्धीने तर्क करून आत्मा कधीही सापडत नाही, त्यामुळे मनाने बुद्धीने विचाराने सद्गुरूंबरोबर राहता येतं. पण विचार रहितेमध्ये सद्गुरूंच्या बरोबर राहणं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, ही जिथं खरं म्हणजे सद्गुरूंचं वास्तव्य. त्या ठिकाणी मात्र सद्गुरूंचं स्वरूप आणि तुमचं स्वरूप अशा दोन भिन्न गोष्टी नाही. त्या ठिकाणी अद्वैत आहे, त्या ठिकाणी द्वैत भाव नाही. आपण एवढी मंडळी जरी बसलेले असले तरी स्वरूपाने आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम किती अभिधीयते, एकच यो व्यक्ती पण प्राहू क्षेत्रज्ञ किती तज्ञः. क्षेत्रज्ञम चातिमान विद्धी सर्व क्षेत्रेशी भारतो, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ हा एकत्वाने भरून राहिलेला. तुम्ही आणि मी एकमेकांपासून वेगळे समजतो तरी देखील व्यापक अशा वस्तुस्थितीमध्ये तुम्ही आणि मी एकमेकांपासून वेगळे नाही, चैतन्याच्या अंगाने एकच आहे. असं असल्यामुळं विचाररहितेमध्ये तर्क शून्यतेमध्ये मनाच्या अमन अवस्थेमध्ये आपण स्वरूपाशी अथवा परमात्म रूपाशी अथवा सद्गुरूंच्या स्वरूपाशी एक होऊन जातो. ते सगळे एकच शब्द आहे. अशा प्रकारे आपल्याला एकत्व साधता येत. आपण आपल्या छोट्या छोट्या ज्या कृती आहेत त्याची अधिक अधिक जागरूकतेने त्याच्याकडे पाहू आणि ते जमवण्याचा प्रयत्न करू. मोठ्या गोष्टी आपल्याला निश्चित लागतील. अभ्यासाने हळूहळू करून हे सर्व साधत परमार्थाच्या इतिहासामध्ये शेकडो शेकडो साधकांनी हे साधलेलं आहे. गीत राग भय क्रोधा मनया मान उपासुरता बहवो ज्ञान तपसा पिता मन भाव मान्यता. कित्येक बहवो म्हणजे खूप खूप जणांनी हे पूर्वी साधलेला आहे. गीत राग भय क्रोधा मन मया माम उपासुरता अनुराग विषय से प्रेम भय और क्रोध या दृष्टि कभी चले जाए जो माधवशी के करीब आलेले आहे आणि जे माधवाच्या आश्रयाला आलेले आहे असे कित्येक बहुव ज्ञान तपसा सीता ज्ञानाने आणि तपाने सीता म्हणजे पवित्र झालेले मग भाव माधवा हा माझ्या भावाला येऊन पोचलेले आहे माझ्या भावाला येऊन पोचणं म्हणजे सतत स्वामीजींबरोबर राहणं सतत पंढरी माथांबरोबर सतत रामचंद्रांबरोबर अर्धा मिनिट आपण शांत बरोबर बसूया परमहंस सद्गुरु स्वामी जय जय रघुवीर दर्शन